95 रेड एफएम वर 10:28 मिनिटे झाले आहेत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आय एम मॉर्निंग नंबर 1 मध्ये. आज वन दिन आहे. एकूणच आजूबाजूचा उन्हाळा, एकूणच पावसाळ्यामध्ये कमी झालेला पाऊस आणि सध्याच्या आपल्या नाशिकच्या पाण्याची परिस्थिती, या सगळ्याला कारणीभूत कुठंतरी आपणच आहोत. निसर्ग, निसर्गाचं संवर्धन न केल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला भोगाव्या लागत आहेत. एकूणच झाडं लावा, झाडं लावा या सगळ्या गप्पांना सुरुवात जी होते ती अशा सिच्युएशनमध्येच होते. खूप जास्त पॅनिक सिच्युएशन आलेली असते. पाणी नाही आहे, पाऊस नीट झालेला नाही आहे, उन्हाचा तडाखा वाढला आहे. ऋतू कोणता कळाला मार्ग नाही. ऊन पडतं, मध्येच पाऊस पडतो, मध्येच हिवाळा येतो. या गोष्टी आपण फार काही दिवसांपूर्वीपर्यंतच अनुभवत होतो. अशा सिच्युएशन्समध्येच फक्त या फक्त चर्चांना उधाण येतं की बाबा रे चला झाडं लावली पाहिजे, करायला पाहिजे, या गोष्टी गरजेच्या आहेत वगैरे वगैरे वगैरे. ॲक्च्युअलमध्ये किती लोकं अशी आहेत ज्यांना खरंच हे ठरवायचं आहे की येस मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन किमान 5 झाडं तरी लावीन. शेअर करा जरा काय तुमचे या विषयासंदर्भातले एकूण व्ह्यूज आहेत. तर 6601935 नंबर आहे. ट्रॅक प्ले करतोय की अँड का से हाय हिल्स सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.